चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मेच्या मासिक साखर विक्री कोट्याची मुदत वाढवण्याची मागणी। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाला पत्र लिहून मे महिन्याचा मासिक साखर विक्री कोट्याची मुदत 10 जूनपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी पत्रात म्हटलं आहे की लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट, मॉल, थिएटर अजून पूर्णपणे खुले झाले नाहीत आणि मे 2020 दरम्यान साखर विक्री अजूनपर्यंत सामान्य झालेली नाही, ज्यामुळे मेचा मासिक विक्री कोटा पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवणं आवश्यक होईल। देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागात, विशेष करून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये साखरेची विक्री मे 2020 मध्ये त्यांना दिल्या गेलेल्या कोट्यापेक्षा कमी राहिली। चालकासहित प्रवासी श्रमिकांचं परतणं याचा विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे। देशाच्या उत्तर भागात साखर कारखाने चांगल्या विक्रीची सूचना देत आहेत आणि त्यापैकी अधिकांश कारखाने आपला मे 2020 चा कोटा वाचवण्यात यशस्वी झाले आहेत। वर्मा यांनी सांगितलं की लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर एप्रिल 2020 च्या तुलनेत मे मध्ये साखरेच्या विक्रीत सुधारणा झाली आहे, पण लॉकडाऊन राहिल्यामुळे पश्चिम आणि दक्षिण भारतामध्ये साखर कारखाने आपल्या कोट्यानुसार साखरेची विक्री करू शकले नाहीत। असाधारण परिस्थिती पाहता मे 2020 च्या कोट्याच्या विक्रीसाठी 10 जून 2020 पर्यंत मुदत वाढवावी।